जेजूच्या अमोलिक रक्ताचे संरक्षण। सोमया जेजू, तुझ्या पवित्र आणि अमोलिक रक्ताचेर हांव परिपूर्ण विश्वास दवरता। तुझे अमोलिक रगत म्हजेर आणि म्हज्या कुटुंबाच्या सर्व सांद्याचेर तकले तावन पांया तळा पर्यंत शेणोवन आमच्या कुटुंबाचेर संपूर्ण संरक्षण हांव जोडून घेता। सोमया जेजू, तुझ्या पवित्र रक्ताच्या सक्तेन म्हाका आणि म्हज्या कुटुंबाच्या सद्यांक सर्व पिढेंतलें वायटा विघ्नांतलें अनवरांतलें पातकांतलें सैतानाच्या आणि दुस्मनाच्या पासांतलें आकस्मीक नांतायर मरणांतलें आनी जें कितें तुज्या सर्गींच्या राजा विरोध वेता त्या सर्व संदर्भांतलें तूं राखून व्हर। सोमया जेजू, तुज्या अमोलीक रक्ताच्या बळान आणि पवित्र अदम्याच्या सक्तीन तुजी जनवाय किन्यान आणि धैर्य म्हाका आणि म्हज्या कुटुंबाच्या सर्व सांद्यांक तूं दी। आमचो भावार्थ थीर कर, तुजे उतार आयकूंक वाचूंक समजून घेवंक आणि सदांच तुज्या उतरा प्रमाणे जियोंक जाय असली कृपा आणि सकत आमकां दी। आमच्या जिणेंत तुजी खुशी सदांच जाणा जावंक आणि तुज्या खुशे प्रकार तुजो आणि पेल्याचो निस्वार्थ तरान मोग आणि सेवा करून जियोंक तूं आमकां फावो कर। अशें हे संवसारी पयन खबर जातास सरकार सासनीक सुख म्हाका आणि म्हज्या कुटुंबाच्या सर्व सांद्यांक तूं फावो कर। मन तुज्या लागीं परतून मागता। आमेन।